नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूया काही ठळक घडामोडी. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झाली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. हे अधिवेशन येत्या 12 ऑगस्टपर्यंत चालेल. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेचा राज्याला मोठा लाभ झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत बँक ऑफ अमेरिका फ्लॅगशिप इंडिया परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राची वाटचाल संरक्षण उत्पादन निर्मिती हब आणि स्टार्टअप हबच्या दिशेनं सुरू असल्याचं सांगितलं. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराने राज्यात प्रशासन सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईच्या प्रवेशद्वाराच्या 5 पथकर नाक्यांवर सवलत दिल्यामुळे महामंडळाला भरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने काल घेतला. तसंच पथकर सवलतीचा कालावधी 17 सप्टेंबर 2029 पर्यंत वाढवण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आज मुंबईत सुरुवात झाली. या बैठकीत रेपो दर बदलासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली परवा शुक्रवारी या समितीच्या निर्णयाची घोषणा केली जाईल. रिझर्व्ह बँकेनं गेल्या 2 आढाव्यात रेपो दरात 50 बेस पॉईंटनी कपात करून रेपो दर 6% ठेवला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 261 अंकांची वाढ झाली आणि तो 80,998 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 77 अंकांची वाढ नोंदवत 24,620 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.